हो, सुगरण म्हणते हे करून पहा. या नवीन सदरात आजची सुगरण आहे विभा गायतोंडे. चला तिचं आपण स्वागत करूया. हाय विभा.
हाय
विभा. तुझ्याकडे गेल्या रविवारी पार्टीला आले होते तेव्हा मुगा गाठी म्हणून एक खूप सुंदर पदार्थ तू केला होतास.
हो, आवडला तुला?
हा अगं, काय मस्त झाला होता.
काय सांगते, अगदी सोपा गं करायला.
सांग ना मग.
सांगू तुला? ओके, आता बघा, तुम्ही एक चौघ जण आहात, तर चौघांचा अंदाज सांगते मी.
हा,
म्हणजे तुला करायला सोपा जाईल.
बरं.
हा, आता चौघांना तू एक धरून चाल. तुझ्याकडे 2 ते 2.5 वाटी मूग आहेत, म्हणजे हिरवे मूग, ज्याला मोड आलेत.
बरोबर.
मोड मात्र छान आले पाहिजेत, आणि आता गरम आहे त्याच्यामुळे सहज येणार मोड.
बरोबर.
तर ते मोड आलेले तू मूग घे.
बरोबर.
आणि ज्या भांड्यात तुला आमटी करायची आहे त्या भांड्यात ते शिजत ठेव. शिजताना त्याच्यात 2 ते 3 ओल्या मिरच्या. तुला किती तिखट आवडतं त्याच्याप्रमाणे. तर अशा ओल्या मिरच्या घाल. अगदी किंचित मीठ घाल, फार घालू नकोस. आणि ते शिजत ठेव.
बरं.
मग दुसऱ्या बाजूला काय करायचं, एका पॅन मध्ये अगदी थोडस तेल घालायचं. अगदी थोडं म्हणजे किती, 1/2 टीस्पून म्हण.
बरं.
आणि त्याच्यात 1 ते 1.5 टेबलस्पून धणे.
अच्छा.
हा, धणे घालायचे आणि ते जरा परतून घ्यायचे. फार लाल करायचे नाहीत, थोडेसे परतून घ्यायचे, म्हणजे थोडे कुरकुरीत होतात.
बरं.
आणि मग त्याच्या बरोबर 4 ते 5 सुक्या मिरच्या.
ओके.
आणि चांगल्या बेडगी मिरच्या घे.
हा,
सुंदर म्हणजे रंग छान येतो त्याला.
बरोबर.
कळलं? तर त्या पण त्याच्याबरोबर थोड्या भाजून घ्यायच्या. आणि मग हे भाजलेले धणे आणि सुक्या मिरच्या, 1 वाटी नारळाचा चव ह्याच्या बरोबर त्या बारीक वाटायच्या.
अच्छा.
आणि हे बारीक वाटून झालं की एका बाजूला तुझे मूग तर शिजतच असतात.
बरोबर.
त्याच्यामुळे शिजताना काय करायचं, थोडेसे त्यातले 1 टेबलस्पून शिजलेले मूग या मसाल्यात घालायचे आणि परत एकदा थोडस ते वाटून घ्यायचं.
अच्छा.
म्हणजे काय होतं, ते आमटीला थोडा जाडसरपणा येतो,
दाटपणा येतो.
आणि मग हे सगळं वाटून झालेला मसाला त्या शिजलेल्या मुगात घालायचा.
अच्छा.
आणि मग त्याच्यात थोडस काय म्हणायचं, ते अगदी थोडीशी चिंच. चिंच किंवा आपल्याकडे इथे रेडीमेड कोळ मिळतो, तर रेडीमेड कोळ असल्यामुळे जरा सांभाळून घाल. 1/2 टीस्पून घातलास तरी चालेल, पण फार घालू नको. तो घाल. एक थोडासा म्हणजे बोरा एवढा वगैरे म्हणशील गुळ घालायचा.
अच्छा.
हा. आणि त्याच्यात मग तुझ्याकडे जर नारळाच्या कातळ्या असतील तर त्या कातळ्या बारीक चिरून घाल. नंतर काजू असतील तर काजू घाल थोडेसे. आणि असं सगळं ते छान मिक्स कर आणि त्याला 1-2 उकळ्या काढ. आणि मग त्याला उकळी आली की एका बाजूला मी काय करते, आम्ही सारस्वत लोकांची स्पेशालिटी आहे, आम्ही फक्त खोबरेल तेल वापरतो. तर खरी मजा ह्या आमटीची काय आहे, तर खोबरेल तेल.
अच्छा.
तर एका पळीत 1-2 ते 3 टेबलस्पून खोबरेल तेल घे. ते जरा तापलं की त्याला हिंग, मोहरी आणि कढीपत्ता असं सगळं त्याच्यात घाल आणि त्याची फोडणी दे.
अच्छा.
आणि वरून छान कोथिंबीर चिरून घाल. आणि फार उकळवू नकोस नंतर, नाहीतर ते जे खोबरं असतं ना ते फुटत.
ओ. अच्छा.
म्हणून अगदी थोडी मंद गॅसवर उकळवायची.
बरं बरं.
आणि काय झाली तयार.
वाव.
हो, अगदी सोपी आहे की नाही.
हो हो.
मग करून बघशील?
चालेल, अगदी नक्की करून बघीन. रसिक, तुम्ही पण करून बघा. विभाच्या पदार्थाचं नाव आहे मुगा गाठी. खास सारस्वत पद्धतीचं हे मुगाची आमटी.
आमटी, मुगाची आमटी.
विभाकडून आज ऐकली. तुम्ही पण करून बघा आणि आम्हाला कॉल करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला हा पदार्थ कसा आवडलाय. आमचा फोन नंबर तुम्हाला माहितीच आहे, 7325160222. नक्की करा फोन. विभा, धन्यवाद.
ओ, थँक्यू थँक्यू.
पुन्हा भेटूया.
जरूर.